काय साहेब? आम्ही दिवसातून दोन वेळा फक्त जेवण घेतो, नाश्ता वगैरे काही भानगड नाही.
वेदांग वाजिव की
चाहिए एक ग्लास फुल, चाहिए दो टाइम खाना. वो दिन चले गए कि बना वैक गना, किरा तू पैक बना या सूरत का मैप बना. तू हिप हॉप जीने से पहले कैसे हिप हॉप बना? फक इट, ये आम्ही सगळ्यात वेगळे, चढता हो टेकडे आतापर्यंत, पद्धतशीर थकत नसतो झोप येईपर्यंत. या रॅप शीट मध्ये आम्ही स्वतः केलं सरेंडर, गाणं लिहित बसलो तर मी बघत नसतो कॅलेंडर. तुमच्यात आणि आमच्यात अंतर, अशुद्ध मराठी रॅप घेऊन जातो इमारतीच्या वर. आम्ही खाली बघून सुद्धा खाली पडत नसतो जागा ऐवर. पद्धतशीर समोर तू पद्धतशीर लढ, नाही तर ट्रॅकच्या बाहेर गोष्टी जातील. फलंदाजीवर क्लॅम चेंडू खेळाच्या बाहेर जातील. या फकिंग शीट मध्ये घुसला बीट मध्ये किरा.
है कौन इधर रोक ले जो बेड़ियों में, कर ले भेड़ की हिफाजत हम इन भेड़ियों से. पुर्से काट के फेंका थैलियों में, हिप हॉप मुझ में भरा पड़ा पीढ़ियों से. सीढ़ियों के नीचे तेरी घेड़िया लगा दे लौंडे रेत है. हम कभी हाथ में ना आते, रख दे हंड तेरे मुंह पे, तेरा टैटवा दबा दे पतट. शीर चिरे सीना किरा गाड़ तेरी काटे, यू नो आज नहीं कल जानी होंगे ही सफल. परसों आना तेरी काटेंगे, फिर काटेंगे ये सर. शॉटी एक और रे 11 मतलब 12 ती इधर तेरी 12 बार लेंगे, मतलब 24 घंटे दर्द होगा. अमीर इधर तो आना भाई, तू अकेला या फिर 10 टोला. 10 पफ में ही खत्म है ये 10 टोला. दोनों भाई है तब भाई एकदम पम्प कोला.
Motherfucker.